शिवतेजाचा या शिवतेजाचा गगनी चमकला आयता एक तारा। अरे तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा। अरे सांगत सुटला वारा संभाजी राजांची ज्या दिवशी हत्या करण्यात आली जवळ कुणी सुद्धा नव्हतं। पाहत होता फक्त तिथून वाहत जाणारा वारा आणि तो वारा सुद्धा म्हणत होता मी संभाजीराजांना पाहिले। अरे मी संभाजीराजांना पाहिले मरणाला घाबरणारे मी अनेक पाहिले होते। वारा काय म्हणतोय बघा मरणाला घाबरणारे मी अनेक पाहिले होते परंतु मरणालाच घाबरवणारा संभाजीराजा मी पाहिला होता। शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एक तारा। अरे तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा। अरे सांगत सुटला वारा बालवयातील कवी हा पहिला सर्वांवरती दरारा। अरे साहस पाहून काळही गेला कित्येकदा माघारा। अरे कित्येकदा माघारा संभाजीराजांनी हे स्वराज्य जपले लढा देऊनी शत्रूंना धरका। अरे शिवबानंतर दक्षिण येतो औरंगाचा बाप शंभू औरंगाचा बाप। जय जयकार महाराष्ट्राचा
मराठ्यांचं पाणी ते का जे 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 जे
आदरणीय खेडेकर साहेब आहेत. अमर शेखांनी खूप सुंदर लिहिलं एका पोवाड्यामध्ये, पेराव तेच पिक येत जगाची रीत नव काय त्यात, पेराव तेच पिक येत जगाची रीत नव काय त्यात, शहाजीन पराक्रम केला
शहाजीन पराक्रम केला शहाजीन पराक्रम केला,
शिवाजी सरजाव तरला
शिवाजी सरजाव तरला शिवाजी सरजाव तरला,
महाराष्ट्र भाग्य उदय झाला जगाची रीते नव काय त्यात. सन्माननीय खेडेकर साहेबांनी आमच्यावरती जे पेरलं लहानपणी ते आता उगवायला सुरुवात झाली. जेव्हा मी 5वी 6वी मध्ये होतो तेव्हा खेडेकर साहेबांना मी आमच्या तालुक्यामध्ये आले होते तेव्हा त्यांना बघूनच प्रभावित झालो होतो. त्यानंतर हे पोवाडा आणि गायन शिकायला लागलो. सांगण्याचा अर्थ आहे की पेरावत येतं पिकं येतं, साहेबांनी जे पेरलंय ते आता थोडं थोडं उगवायला लागलंय, म्हणजे बऱ्यापैकी उगवलं, पण आम्ही आता उगवायला लागलोय. मराठ्यांची ऐकून गर्जन शिवाजी महाराज जाने के बाद ये महाराष्ट्र में यूं ले लूंगा, मैंने सोचा था शिवाजी महाराज जाने के बाद ये महाराष्ट्र में यूं ले लूंगा, मगर संभाजी राजे ने मेरे दिन का चैन और रात की नींद हराम कर दी. कुछ तो इंतजाम करना पड़ेगा संभाजी राजे का, परंतु संभाजी राजे म्हणजे काय कच्चा गुरुचे चेले नव्हते. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय यांच्या तालमीत वाढलेले ते एक पराक्रमी योद्धे. आणि हे दोनच राजे असे आहेत ज्यांच्या इतिहासाचा डंका आजही अटके पार वाजत आहे. 2017 साली मी एक कॅसेट प्रकाशित केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती, ते आपल्यासमोर सादर करतो.
दोनच राजे धरतीवर गाजे
दोनच राजे धरतीवर गाजे
दोनच राजे धरतीवर गाजे इतिहासाच्या पानात नाव त्यांचं ताजे इतिहासाच्या पानात नाव त्यांचं ताजे एक शुभा राजे 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 एक शुभा राजे 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 एक वीर शंभू राजे एक शुभा राजे 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 एक वीर शंभू राजे एक शुभा राजे 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 एक वीर शंभू राजे.
कसे जगावे सांगून गेले कसे मरावे औरंगजेब सारखा सारखा शंभू राजांवरती चालून जात होता. निजामशाही आदिलशाही सगळ्या मुस्लिमशाही राजवटी औरंगजेबानच उडवल्या. परंतु सह्याद्रीच्या कुशीमध्ये जन्माला आलेलं हे मराठ्यांचं चिमुकलं राज्य औरंगजेबाला मरेपर्यंत जिंकता आलं नाही. आणि म्हणून किती किती केली हिकमत
दयावर
किती लावू फौजान औरंगजेबाचं शिव तेजा
रे औरंगजेबाचं शिव तेजा रे औरंगजेबाचं शिव तेजा रे
धाव घेई सभेच्या ठाई म्हणून शायरीचा चढविलासा
म्हणून शायरीचा चढविलासा म्हणून शायरीचा चढविलासा
शाहीर राजेंद्र माझे गुरुराज
जी शाहीर राजेंद्र माझे गुरुराज जी शाहीर राजेंद्र माझे गुरुराज जी
धन्यवाद.